चितर क्रमांक 15 प्रभू येशूचे चमत्कार। प्रभू येशून जे चमत्कार केले त्यापासून त्याने त्याची महान सामर्थ्य आणि त्याच्या यायचा उद्देश लोकायले सामने प्रगट केला। प्रभू येशून आपल्या पेरमान आणि कन्वेन एका आंधळ्या भिकाऱ्याचे डोळे चांगले केले। त्याच्या डोळ्याले स्पर्श करून काय तुम्ही तुमच्या पापाच्या कारण अंधे आहात काय? प्रभू येशू तुमचे पण डोळे साजरे करू शकते। अजून एका दुसऱ्या वेळेस प्रभू येशू याईर नावाच्या माणसाच्या घरी आला। तो एक कामकरी होता, त्याची लेक मेली होती। त्यावेळेस त्या मुलीचे मायबाप किती आनंदित झाले होते जेव्हा त्याची मेली मुलगी पुन्हा जीवित झाली होती। काय तुम्ही पापात मेले आहात काय? प्रभू येशू तुम्हाला पण नवीन जीवन देऊ शकते, तुम्ही पण खुश होसाल। अखेरी जेव्हा त्याचे चेले समुद्रात नावेत होते आणि नाव वादळामुळे हिचकोले खात होती तेव्हा प्रभू येशू पाण्यावर चालत येत वाऱ्याला शांत केलं, त्याला वाचवलं। तुमच्याही जीवनात जर का वारं वायदन असेल येशू ते शांत करू शकते, तुमचं भय दूर करू शकते। प्रभू येशून असे काही चमत्कार केले, त्याच्याद्वारे त्यानं हे दाखवून दिलं की तो देवाचा पुत्र आहे।